सर्वांना नमस्कार, मी विकास गंभीरराव कापसे. माझी पत्नी कापसे प्रतीक्षा विकास ही जिल्हा परिषद बाजार सावंगी गटातून भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या शनिवारी म्हणजेच 7 तारखेला आपण कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे. धन्यवाद.